स्तोत्र संहिता अध्याय 56. हे देवा, माझ्यावर दया कर, कारण कोणीतरी मला गिळून टाकण्याची इच्छा करतो. दिवसभर तो माझ्याशी लढतो आणि अत्याचार करतो. माझे शत्रू दिवसभर मला गिळून टाकण्याची इच्छा करतात, कारण उद्धटपणे माझ्याविरुद्ध लढणारे अनेक आहेत. मी जेव्हा घाबरतो तेव्हा मी तुझ्यावर भरोसा ठेवीन. मी देवाच्या मदतीने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी देवावर भरोसा ठेवला आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील? दिवसभर ते माझ्या शब्दांचा विपरीत अर्थ करतात. त्यांचे सर्व विचार माझ्या विरुद्ध माझ्या वाईटासाठी असतात. ते एकत्र जमतात, ते लपतात आणि माझ्या पावलावर लक्ष ठेवतात. जसे ते माझा जीव घेण्यासाठी वाट पाहतात, त्यांना अन्याय करण्यापासून निष्ठून जाऊन देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण. तू माझ्या भटकण्याची ठिकाणी मोजली आहेत आणि माझे अश्रू आपल्या बाटलीत ठेवले आहेत. तुझ्या पुस्तकात त्याची नोंद नाही का? मी तुला हाक मारीन, त्या दिवशी माझे शत्रू मागे फिरतील. हे मला माहीत आहे, देव माझ्या बाजूचा आहे. मी देवाच्या सहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी परमेश्वरच्या सहाय्याने त्याच्या वचनाची स्तुती करीन. मी देवावर भरोसा ठेवीन, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करील? हे देवा, तुझे नवस पूर्ण करण्याचे कर्तव्य माझ्यावर आहे. मी तुला धन्यवादाची अर्पणे देईन, कारण तू माझे जीवन मृत्यूपासून सोडवले आहे. तू माझे पाय पाडण्यापासून राखले, यासाठी की मी जीवनाच्या प्रकाशात देवापुढे चालावे.